सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. सुपर सुप्रभात अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये एकूणच रॅश ड्रायव्हिंग, गाडी चालवत असताना पाहिजे ती खबरदारी न बाळगणं, गाडी चालवत असताना रॉंग साइड गाडी चालवणं, हेल्मेटचा वापर न करणं, वेगवेगळ्या समस्या आणि या वेगवेगळ्या समस्यांमुळे शहरामध्ये वाढणारं अपघातांचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काही महत्वाचे इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत, चेकिंग सुरू आहे, काही नियम लावले जात आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आज मॉर्निंग नंबर वन में एक दिग्गज पर्सनालिटी हमारे साथ है, जोनल डीसीपी श्री विजय पाटिल सर. सर खूब खूब स्वागत है आमच्या मॉर्निंग नंबर वन मध्ये.
गुड मॉर्निंग एवरीबॉडी.
इफ आई एम नॉट रॉन्ग, यापूर्वी आपण 3 वर्षाचा कार्यकाळ हा मुंबई मध्ये पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर नाशकात आपली एंट्री झाली आहे.
बरोबर आहे, मी नवी मुंबई येथे कार्यरत होतो आणि आता
नाशिकमध्ये. नाशिक आणि मुंबई या दोघांच्याही ट्रॅफिकला बघितल्यानंतर काय फरक जाणवतो सर दोनही ठिकाणच्या ट्रॅफिक मध्ये?
जो इतर बाबतीत मुंबई आणि नाशिक मधला फरक आहे तोच साधारणतः ट्रॅफिकच्या बाबतीत देखील लागू पडतो.
बरोबर,
आपल्याकडे त्या मानाने इनडिसिप्लिन बऱ्यापैकी आहे आणि बऱ्याच लोकांना अजूनही ट्रॅफिकचे नियम पाळावेत किंवा त्यापासून होणारे जे अपघात आहेत किंवा त्यापासून होणारे जे तोटे होत आहेत आपल्याला त्याच्याबद्दल जाणीव अजूनही नाहीये. विशेषतः यंगस्टर्स मध्ये जास्त प्रमाण याचं दिसून येत आहे.
डेफिनेटली. आणि यंगस्टर्सचा विषय निघाल्या एक ठिकाण नक्कीच आठवतं, बापू ब्रिज.
बरोबर आहे.
आणि तुमची स्माइल सगळं सांगून गेलेली आहे.
गोदा पार्क ब्रिज म्हणूया.
ओके ओके. काय एकूण तिकडे बरेचसे अनुभव तुम्ही सुद्धा याची देही याची डोळा पाहिले. 2 दिवसांपासून फार महत्वपूर्ण कार्यवाही तिकडे सुरू आहे.
हो, त्या ठिकाणी आपण एक कार्यवाही आता गेल्या 2-3 दिवसापासून सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी अनेक यंगस्टर्स मुलं मुली, मोकळा रोड आहे आणि त्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये स्पीडिंग करणं याची बऱ्याच लोकांची अशी इच्छा असते आणि मोकळा रस्ता मिळाल्यानंतर स्पीड घ्यायचा. परंतु त्या ठिकाणी येणारे जे वयस्कर वृद्ध आहेत किंवा जे वयस्कर मंडळी आहेत त्यांना याच्यापासून बराच तोटा होत होता. दुसरी गोष्ट, हे अचानक स्पीड घेऊन चालवल्यामुळे त्या ठिकाणी अनेक तरुणांचे अपघातही झालेले आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी कारवाई करून आम्ही त्यांना थोडस कंट्रोल करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
नाशिक या व्यतिरिक्त सुद्धा एक महत्वपूर्ण प्रॉब्लेम स्पेशली त्याच एरियात फेस करायला लागतोय लोकांना. कोणता आहे तो प्रॉब्लेम थोडाच वेळात त्याबद्दल बोलूया. जस्ट स्टे ट्यून्ड, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते राहो.